आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां बघा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. देश आज संविधान दीस मनयता. याद दिसा संविधान आपणायल्ले भारताचे संविधान आपणावपाच्या 75व्या वर्साच्या स्मरणात सरकारान आयच्यान वर्सभर चलपी उत्सवाची घोषणा केल्या. हे उत्सव देशभरान 26 नोव्हेंबर 2025 मेरेन घडोवन हाडटले. संविधान सभेन 26 नोव्हेंबर 1949 ह्या दिसा संविधान आपणायल्ले आनी 26 जानेर 1950 ह्या दिसा ते लागू जाले. संविधान दिसा निमतान दिल्लींतल्या संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलान भव्य कार्यावळ घडोवन हाडटले. थंय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोनी सभाघरांच्या वांगड्यांक संबोधित करतल्यो. उपराष्ट्रपती जगदीप धनकर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे या वेळार हजर असतले. भारतीय संविधान आपणायल्ल्याच्या 75व्या वर्धापन दिसा निमतान एक यादस्तीक नाणे आणि टपाल तिकीट जारी करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजवेळा सर्वोच्च न्यायालयात संविधान दीस सुवाळ्यात वाटो घेतले. या वेळार हजर असलेल्या लोकांकूय ते संबोधित करतले. ही कार्यावळ भारताच्या सर्वोच्च न्यायालयात घडोवन हाडल्या. तशेंच प्रधानमंत्री भारतीय न्याय व्यवस्थेचो 2023-24 वर्साचो वर्सुकी अहवाल जाहीर करतले. या वेळार केंद्रीय कायदो मंत्री अर्जुन राम मेघवाल, भारताचे मुखेल न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आनी हेर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हाजीर आसतले. आदले उपप्रधानमंत्री भारतरत्न लालकृष्ण अडवाणी हांची भेट घेवन तांचो आशिर्वाद घेवप हो आपले खातीर परम भाग्याचो खीण. अडवाणी हांचे फुडारपण आनी संघटनात्मक कुशळटायेक लागून आपल्या सारखेल्या जायत्या कार्यकर्त्यांक राष्ट्रसेवा आनी भौशीक वावर करपाची प्रेरणा मेळ्या अशे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले. महाराष्ट्रात पक्षाक येस मेळ्ळे उपरांत मुखेलमंत्री सावंत सध्या दिल्लीन केंद्रीय मंत्री आनी भाजप फुडाऱ्यांची भेट घेतात. केंद्रीय न्हय येरादारी मंत्री सर्बानंद सोनोवाल हांची तांणी भेट घेतली. तशेंच नवी दिल्लीन सुरू आशिल्ल्या भारतीय आंतरराष्ट्रीय वेपार मेळाव्याक भेट दिवन गोंयच्या दालनाची पळोवणी केली. हाचे भायर पक्षाचे वरिष्ठ फुडारी लालकृष्ण अडवाणी हांची भेट घेतली. मुरगांव बंदरांतल्या इतिहासीक व्हायसरेगल पॅलेसाचे अवशेष गोंय सरकाराच्या ताब्यांत दिवपाविशी मुखेलमंत्र्यांनी मंत्री सोनोवाल हांचे कडेन चर्चा केली. तशेंच मुरगांव बंदराचेरूय हे भेटीन चर्चा जाली. सहकार क्षेत्र सामान्य लोकांच्या उत्तारा खातीर आसा अशें सहकार मंत्री सुभाष शिरोडकार हांणी सांगले. सहकारी संस्था वरवीं समृद्धी साधपाचो उलो तांणी ह्या वेळार मारलो. पुणेच्या TJSP बँकेचो फाटो राजदीप गॅलरियाच्या तळमजल्याचेर स्थलांतरीत केला. ह्या कार्यालयाच्या उक्तावण सुवाळ्यांत ते मुखेल सोयरेन उलयताले. हे वेळार प्रवासी भारतीय आयुक्त आदवोगाद नरेंद्र सावयकार, बँकेचे अध्यक्ष शरद गंगाल, उपाध्यक्ष वैभव सिंघवी, फोण्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंद नायक, बँकेचे गोंय प्रादेशिक अधिकारी अरुण भट आनी व्यवस्थापक संजय करमळकार हाजीर आशिल्ले. सहकार मळार प्रामाणीकपणान काम करप म्हत्वाचे आनी सहकारी बँकावरवी रिणांचेर व्याजदर उणो आसूंक जाय अशें मत शिरोडकार हांणी उक्तायले. ह्या संदर्भांत उलयतना तांणी सांगले, देशांतल्या आप मजत गटांक प्रोत्साहन दिवपा खातीर केंद्र सरकारान वेगवेगळ्या प्रकारच्यो अर्थीक मजत येवजण्यो सुरू केल्यात. गिरायक आनी ठेवीदारांच्या विश्वास आनी सहकार्याक लागून बँकेची उदरगत जाल्या अशें शरद गंगाल हांणी सांगले. बँक दर्जेदार सेवा दिवपा खातीर डिजिटलीकरणाच्या आधाराचेर काम करतली. ह्या वेळार बँकेक गोंय सरकाराच्या सहकारी खात्याचो गोंयांत डिजिटल रुपांतर पुरस्कार भेटयलो. आयकर खात्याच्या PAN 2.0 प्रकल्पा खातीर आर्थिक वेव्हार मंत्रीमंडळ समितीन मान्यताय दिल्या. PAN 2.0 प्रकल्पाक 1,435 कोटी रुपया देसपेस येतलो. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बसके उपरांत पत्रकारांक माहिती दितना माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले, ताचे खाला सध्याची प्रणाली पुरायपणान अपग्रेड करतले आनी एकीकृत पोर्टल आसतले. PAN 2.0 घटमूट सायबर सुरक्षा उपाय आसतले अशी माहिती तांणी दिली. सध्याचे पॅन क्रमांक तशेंच उरतले अशें वैष्णव हांणी स्पश्ट केले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.